नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या मलब्यातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर प्राप्त, ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू. पंतप्रधानांकडून अपघातातल्या जखमींची विचारपूस, ओळख पटलेले मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात सर्व कामं विहित कालावधीत पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश. आणि जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता. आता सविस्तर बातम्या. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या मलब्यातून गुजरात दहशतवाद विरोधी पथकाला विमानाचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर सापडला आहे. मात्र विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या अपघाताच्या चौकशीसाठी न्यायवैद्यकीय तज्ज्ञांचं पथकही लवकरच घटनास्थळी दाखल होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचं तपास पथकही या अपघाताच्या चौकशीसाठी भारतात दाखल होणार आहे. या तपासात भारतीय अधिकाऱ्यांना हे पथक मदत करणार असल्याचं सुरक्षा मंडळानं समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अहमदाबाद इथं घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसंच या अपघातात जखमी झालेल्यांची सरकारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावलेले प्रवासी रमेश विश्वासकुमार यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. रमेश यांनी आपला अनुभव या शब्दात कथन केला.
और मेरे नजरों के सब सामने हुआ था, खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम के लिए तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ. लेकिन जब मेरी आंख खुल के मैं देखा ना, तो मुझे लगा मैं जिंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरे बेल्ट निकाला मैंने, वो ट्राई किया जहां से निकल सकते वहां से मैं निकल गया वहां से.
पंतप्रधानांनी परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा एका बैठकीत आढावा घेतला. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबांची पंतप्रधानांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. दरम्यान या दुर्घटनास्थळाच्या परिसरातल्या अनेक रहिवाशांचा शोध अद्याप सुरू आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डीएनएच्या मदतीनं ओळख पटवण्याचं काम सुरू असून, ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबांकडे सुपूर्द केले जात आहेत. आतापर्यंत 6 मृतदेह संबंधित कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या 32 जणांवर उपचार सुरू असून, गंभीररित्या होरपळलेले काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राकेश जोशी यांनी दिली. ते म्हणाले,
पूरे आरोग्य विभाग ने और सिविल हॉस्पिटल ने सारे डॉक्टर ने मिलकर वो इमरजेंसी सिचुएशन को हैंडल किया. करीबन 60 लोग आए थे उस टाइम पे, जिसमें से काफी लोग ओपीडी बेस पे, जिनको थोड़ी बहुत इंजरी थी उनको डिस्चार्ज कर दिया गया. अभी फिलहाल अगर आज हम देखेंगे तो हमारे पास 32 पेशेंट यहाँ पर एडमिटेड हॉस्पिटल के अंदर. हमारे पास उसमें मेडिकल स्टूडेंट भी है, आसपास के लोग वाले भी है, और अगर उसमें देखा जाए तो लोग जो हेल्प करने आए थे वो भी है, जो प्लेन में नहीं सवार थे ऐसे लोगों को जो इंजरी हुई. और सिविल हॉस्पिटल सबसे नजदीक और ये सरकार की सबसे बड़ी व्यवस्था है, जिसमें लोगों को इमीडिएटली सारवार दी गई.
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश आहे. यातले 5 जण एअर इंडियाचे कर्मचारी होते. वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल हे पवईचे, तर त्यांचे सहकारी दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी होते. डोंबिवली इथल्या रोशनी सोनघरे, पनवेलच्या मैथिली पाटील आणि गोरेगावच्या अपर्णा महाडिक या कर्मचाऱ्यांसह सांगली जिल्ह्यातले महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार या प्रवाशांचाही या अपघातात मृत्यू झाला. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुंबईहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अर्ध्यातूनच परत आलं, तर काही विमानं इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत. या विमानांची यादी एअर इंडियानं जाहीर केली आहे. थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान आज उड्डाणानंतर लगेचच उतरवण्यात आलं. एका प्रवाशानं बॉम्बची धमकी मिळाल्याची सूचना दिल्यानं हे विमान उतरवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानातील 156 प्रवासी सुखरूप असून तपासात कोणतीही स्फोटकं सापडली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटी संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मातंग समाजाच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरणात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शीख धर्मियांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांचा 350वा हौतात्म्य दिन आणि 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या गुरु ता गद्दी कार्यक्रमाचं आयोजन राज्यात नांदेड, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमाबाबत आज मुंबईत राज्यस्तरीय समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम नांदेड इथं 15 आणि 16 नोव्हेंबरला, नागपूर इथं 6 डिसेंबरला तर नवी मुंबईत 21 आणि 22 डिसेंबरला आयोजित करण्यात येणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात सर्व कामं विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. पापळकर यांनी आज या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. या पाणी पुरवठा योजनेच्या सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकानं आज राहुरी तालुक्यात एका गोदामावर छापा टाकून अनधिकृत खतं साठा जप्त केला. या कारवाईत 50 किलोच्या गोण्या, 10 किलोच्या बादल्या आणि 1 लिटरच्या खताच्या बाटल्या असं जवळपास 7.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पथकानं जप्त केला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही माहिती दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेत पहिले 4 क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळवले आहेत. सातारा जिल्हा कृषी अधीक्षकांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. विविध 11 पिकांसाठी ही स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात आली होती. जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे. त्यानुसार ही गाडी आता नांदेडहून दररोज पहाटे 5 वाजता सुटेल. परभणीहून 5:40 जालना 7:20 तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी 8:15 सुटेल. परतीच्या प्रवासात मुंबईहून दुपारी 1:10 निघून सायंकाळी 7:05 छत्रपती संभाजीनगर, 8:07 जालना, 9:15 परभणी तर रात्री 10:50 नांदेडला पोहोचणार आहे. जागतिक योग दिन येत्या 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाविषयी माहिती देत आहे. आज आपण योग शिक्षक डॉ प्रशांत देशमुख यांनी दिलेली भुजंगासनाविषयीची माहिती जाणून घेऊया.
ज्यांना पोटाचा त्रास तसेच हर्नियाचा आजार आहे त्यांनी हे आसन करू नये. पोटावर झोपल्यावर सावकाश दोन्ही हात कोपरात वाकून दोन्ही हातांचे तळवे दोन्ही खांद्याखाली घ्यावेत. सावकाश हातांचा आधार घेत हनुवटी, छाती व नाभीपर्यंतचा भाग वर उचलावा. कमरेपासून खालील भाग दोन्ही पाय सरळ जमिनीशी चिटकून ठेवावेत. मान वरती उचलावी व दृष्टीवरती आकाशाकडे किंवा छताकडे ठेवावी. संथ श्वसन चालू ठेवावे. काही कालावधी या स्थितीमध्ये थांबून सावकाश पोट, छाती, हनुवटी जमिनीला टेकवावी व हात सरळ करावेत. या आसनामुळे पाठीचे मनके म्हणजेच मेरुदंड लवचिक व मजबूत होतो.
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज योग शिबिर घेण्यात आलं. शहरातील विद्याप्रसारणी शाळेच्या सभागृहात समर्थ प्रभाग योग समिती आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात आलं. यावेळी योग प्रशिक्षकांनी विविध आसनांची प्रात्यक्षिकं सादर केली. त्यानंतर योग जनजागरण फेरी काढण्यात आली. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज दुपारी जालना तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पाऊस झाला. जालना जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. विभागात पुढचे 5 दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विभागातल्या हवामान केंद्रानं दिला आहे. हवामान विभागानं आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट तर मुंबई आणि पालघर वगळता कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही येत्या 2 दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या मलब्यातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर प्राप्त, ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू. पंतप्रधानांकडून अपघातातल्या जखमींची विचारपूस, ओळख पटलेले मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात सर्व कामं विहित कालावधीत पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश आणि जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.